आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार युवा पिढीतील शौर्य धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षी याला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान. दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून प्रत्येकानं त्याविरोधात लढण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. H1B व्हिसामधील अडचणी दूर करण्यासाठी अमेरिकेसोबत चर्चा सुरू. आणि महिला T20 क्रिकेटमध्ये भारताची श्रीलंकेवर विजयी आघाडी. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा युवा पिढीतील शौर्य धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. वीर बालदिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते काल देशातल्या 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. या मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला. पुरस्कारार्थींमध्ये 9 मुलं आणि 11 मुलींचा समावेश आहे. यापैकी दोघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी छत्रपती संभाजीनगरमधल्या 17 वर्षीय अर्णव महर्षीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्धांगवायूच्या रुग्णांच्या हातांसाठी AI आधारित पुनर्वास उपकरण आणि ऍक्टिव्ह हँडरिज बँड त्यानं तयार केले आहेत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अर्णव म्हणाला,
ये इनोव्हेशन्स मेरे खुद के रिकवरी के प्रोसेस के थ्रू डेव्हलप हुआ है. मैं खुद पॅरलाइज था मेरे डॉमिनंट राइट साइड पे और ये जो इनोव्हेशन्स ये पॅरलाइसिस पेशंट्स और सेरेब्रल पॉलिसी पेशंट्स के लिए बना है. उनके इम्प्रूव उनके रिकवरी को फास्ट करने के लिए और बेटर करने के लिए. और मैं मेरा फ्यूचर तो मैं यही देखता हूँ इसे और लार्ज स्केल पे डिप्लॉय करने के लिए और इसे हर एक पेशेंट को एक्सेस देने के लिए और एक्सेसिबल बनाने.
राष्ट्र उभारणीच्या कामी युवा पिढीला केंद्रस्थानी ठेवत युवा सक्षमीकरणावर भर देऊन नवी धोरणं आखली जात आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वीर बाल दिवस कार्यक्रमात बोलत होते. प्रत्येक क्षेत्रात युवा पिढीसाठी नवीन संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. मुलं ही विकसित भारताचं भविष्य आणि निर्माते असल्याचं सांगून महिला सक्षमीकरण आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुलांच्या कामाचं कौतुक केलं. देशातील सर्व मुलांना विकसित भारताच्या प्रवासात योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं. साहिबजाद्यांच्या धैर्यानं आणि बलिदानानं भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली असून त्यांचं शौर्य पिढ्यानपिढ्या सदैव प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबईत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या नवी दिल्लीत होत असलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. ही परिषद कालपासून सुरू झाली आहे. राष्ट्रीय विकास प्राधान्यांवरील संरचित आणि शाश्वत संवादाद्वारे केंद्र आणि राज्यांमधील भागीदारी मजबूत करणं हे या 3 दिवसांच्या परिषदेचं उद्दिष्ट असून ही परिषद विकसित भारतासाठी मनुष्यबळाचं महत्व या संकल्पनेवर केंद्रित आहे. दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून प्रत्येकानं मिळून त्याविरोधात लढणं गरजेचं आहे असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. देशातला दहशतवाद निपटून काढण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलत आहे असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA तर्फे आयोजित दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षिततेवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर आणि भविष्यातील धोरणांवर सखोल विचारमंथन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय नागरिकांना H1B व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्यानं अमेरिकेच्या संबंधित विभागांना यासंदर्भात पत्र लिहून कळवण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली. बांगलादेशात अल्पसंख्य समाजाचा छळ होत असल्याबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे असं त्यांनी सांगितलं. कॅनडात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी भारतीय अधिकारी त्याच्या कुटुंबाशी तसंच स्थानिक प्रशासनाबरोबर संपर्कात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये नुकतंच नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. सोमालियामध्ये सुमारे 50 वर्षांनी राष्ट्रीय स्तरावर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नगरपालिका निवडणुका घेण्यात आल्या. सोमालियामध्ये 1969 नंतर थेट निवडणूक झालेली नाही. मोगादिशूमधली युद्धजन्य परिस्थिती गेल्या काही वर्षात सुधारली असली तरी अल कायदा पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेता येतील का याची चाचपणी करण्यासाठी नगरपालिका निवडणुका झाल्या. विकसित भारताचं लक्ष समोर ठेवून कररचनेमध्ये केलेल्या बदलांसाठी 2025 हे वर्ष लक्षणीय ठरलं आहे. भारतीय करांचा प्रवास मिठावरील करासाठी महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहापासून सुरू होतो. सुमारे 50 वर्षांपूर्वी प्राप्तिकरामध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे कर चुकवेगिरीत वाढ झाली होती. मात्र वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे वेगवेगळ्या टप्प्यावरची कर आकारणी बंद झाली आहे. यावर्षी 18% कराची मर्यादा 5% कमी करण्यानंतर नागरिकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. यावर्षी दिवाळीमध्ये नागरिकांनी केलेली भरभरून खरेदी आणि त्यातून जमा झालेला महसूल हे त्याचंच प्रतीक आहे. रोजच्या वापरातील वस्तू आणि विम्यावर 0% यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 5 वर्षात मुंबईसह एकंदर 48 मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं नियोजन रेल्वेनं केलं आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय रेल्वे कार्यालयांना दिल्या आहेत. त्यासाठी शहरी भागात नवीन टर्मिनलची उभारणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत 2025-26 या आर्थिक वर्षात हमीभावानं खरेदी करण्यात आलेल्या रेशीम धागा निर्मितीकरता आवश्यक असणाऱ्या तुती बीजकोष आणि रिलिंग कोष यासाठी सुमारे 94 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत काल याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. या शासन निर्णयामुळे बीजकोष उत्पादक शेतकऱ्यांची भांडवली गरज भागवण्यास मदत होणार असून पुढील बीजकोष उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून गोवा, कर्नाटक आणि झारखंडच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. कर्नाटकातील कारवार बंदरातून उद्या त्या पाणबुडीतून जाण्याचा अनुभव घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान इतर कार्यक्रमांबरोबरच त्या झारखंडमधील जमशेदपूर इथं ओल चिकी संहितेच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. महिला क्रिकेटमध्ये काल रात्री तिरुअनंतपुरम इथं झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 8 खेळाडू राखून पराभव केला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी निर्णायक आघाडी घेतली. 113 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेफाली वर्माच्या 42 चेंडूत नाबाद 79 धावांच्या जोरावर भारतानं 13 षटकं आणि 2 चेंडूत 115 धावा केल्या. रेणुका सिंग ठाकूरनं 4 खेळाडू बाद केले. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. हवामान. उत्तर प्रदेशात दाट धुकं पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुढच्या 3 ते 4 दिवसात हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार, हरियाणामध्येही दाट धुक्याची चादर पसरेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगरच्या अर्णव महर्षी याला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान. दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू असून प्रत्येकानं त्याविरोधात लढण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. H1B व्हिसामधील अडचणी दूर करण्यासाठी अमेरिकेबरोबर चर्चा सुरू. आणि महिला टी20 क्रिकेटमध्ये भारताची श्रीलंकेवर विजयी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.